chinimandi.com podcast.
उत्तर प्रदेश ऊस एफआरपी न भागवणाऱ्या कारखान्यांना कारवाईचा इशारा. शेतकऱ्यांना वेळेत ऊस एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा दिला आहे. येथील कॅम्प कार्यालयात कारखाना अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. यावेळी बोलताना डीएम रमाकांत पांडेय म्हणाले, आता गाळप हंगामही संपत आला आहे, तरीही कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी भागवलेली नाहीत. आता शेतकरी ऊसाच्या लागवडीची तयारी करत आहेत, अशा परिस्थितीत त्यांना पैशांची गरज आहे. डीएम म्हणाले, साखर विकून मिळणाऱ्या पैशांनी शेतकऱ्यांची देणी भागवावी. ऊस थकबाकी हा एक महत्वपूर्ण मुद्दा बनला आहे. पैसे न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांची देणी भागवण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.